देवाविषयी अधिक शिकण्यासाठी निकोदेमस नावाचा धर्मशिक्षक एक दिवस येशूकडे आला. येशूने त्याला सांगितले, ज्या कोणाला देवाच्या कुटुंबातील भावायचं असेल त्याचा नवीन जन्म होणे आवश्यक आहे. पुन्हा जन्म घेण्यासारखे ते आहे. स्वतःला बदलण्याची शक्ती आपल्याला नाही. जेव्हा आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो व त्याला अनुसरतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला नवीन जन्म देतो. तेव्हा आपण नवीन व्यक्ती बनतो, देवाचे लोक होतो.